ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे रोको आंदोलन. संशयित आरोपीला अटक. खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे पोलिसांना निर्देश. या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे राज्य शासनाचे आदेश. शाळांमध्येही विशाखा समित्या बंधनकारक होणार. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना. कोलकाता प्रकरणी चौकशी अहवाल येत्या गुरुवारी सादर करण्याचे सीबीआयला निर्देश. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून समांतर भरतीची जाहिरात रद्द आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान. आयआयटी मुंबईचे डॉ विक्रम विशाल यांना उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार. आता बातम्या विस्तारानं. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केलं. या घटनेतल्या अपराधाला फाशी देण्याची मागणी जमाव करीत होता. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तेव्हा जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. अखेर अधिक कुमक मागवून जमावाला पांगवण्यात आलं. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश जारी केले असून गुन्हा दाखल करण्यात चालढकल करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित केलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शाळांमध्येही विशाखा समित्या बंधनकारक करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागवला आहे. संबंधित शाळेनं माफीनामा जारी केला असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे. तसंच मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांनाही कामावरून कमी केलं आहे. जवळजवळ 12 तास चाललेल्या या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर विपरीत परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या 7 गाड्या पनवेल मार्गे वळवल्या आहेत. उपनगरी गाड्या काही काळ अंबरनाथपर्यंतच चालवल्या जात होत्या. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला 3 आठवड्यात हंगामी अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज दिले. या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या तपासाचा अहवाल 22 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. तपासात राहिलेल्या त्रुटीबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. एफआयआरमध्ये हत्येचा उल्लेख केला गेला नाही. याबद्दल न्यायालयानं वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला. तसंच पीडितेची ओळख सार्वजनिक करणं हे धक्कादायक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. जमावानं घटनास्थळावर जाऊन तोडफोड केली. तसंच पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही असा जाबही न्यायालयानं विचारला. आरोग्य कर्मचाऱ्यांची कामाची जागा सुरक्षित असणं महत्वाचं असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता राहणार नाही याबद्दल आश्वस्त करत न्यायालयानं आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान सर्व केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था 25% वाढवायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागानं या रुग्णालयांना आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना दिले आहेत. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या आरडीए या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं संप माघारी घेतल्याची घोषणा आज केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अनवर बिन इब्राहिम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्रांबद्दल हे करार करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा आणि परस्पर सहकार्याबाबतही दोन्ही देशात करार करण्यात आले. भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. दातो सेरी अनवर यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतली. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज 80वी जयंती असून हा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 45 पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. 2014 अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पक्षपात झाल्याचे आरोप झाले होते. पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं आणि राज्यघटनेनं नमूद केलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांशी सुसंगत असणं आवश्यक आहे. उपेक्षित समाजातल्या पात्र उमेदवारांना सरकारी सेवांमध्ये त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षणाची तरतूद आहे, मात्र समांतर पदभरतीत आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळे लोकसेवा आयोगानं जाहिरात रद्द करावी अशी विनंती सिंह यांनी पत्राद्वारे केली होती. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव, राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. तसंच भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार आयआयटी मुंबईतले डॉ विक्रम विशाल यांना मिळाला आहे. देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आतापर्यंत 10,31,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी 3,69,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात तर 1,81,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. 1,13,70,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्य तर 1,86,80,000 हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपिया, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यातील 24 विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. या जागांसाठी 27 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 28 ऑगस्टला अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट आहे. त्रिपुरामध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या 2 दिवसात झालेल्या भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमध्ये किमान 7 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. सततधार पावसामुळे तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला अतिसकल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. येत्या 2 दिवसांच्या कालावधीत ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. बांगलादेशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम तसंच त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशा या पूर्व भारतातल्या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं 2 शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे रोको आंदोलन. संशयित आरोपीला अटक, खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे पोलिसांना निर्देश। या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे राज्य शासनाचे आदेश। शाळांमध्येही विशाखा समित्या बंधनकारक होणार। देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना। कोलकाता प्रकरणी चौकशी अहवाल येत्या गुरुवारी सादर करण्याचे सीबीआयला निर्देश। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून समांतर भरतीची जाहिरात रद्द आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान। आयआयटी मुंबईचे डॉ विक्रम विशाल यांना उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।